नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ अपडेट आमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंयची राजधानी पणजी शाराक स्वच्छ सर्वेक्षणावरवीं राष्ट्रपती पुरस्कार फावो जाल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल मन की बात कार्यावळीवरवीं गोंयचें अभिनंदन केलां. पणजे शारांत कोयराचे 16 प्रकारांत विभागणी करून ताचो रितसर विलो लायतात. म्हत्वाचें म्हळ्यार पणजेच्या कोयर प्रकल्पांत हें काम बायलां करतात अशें म्हणीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या बायलांची तुस्त केल्या.
वहां के पणजी शहर का उदाहरण भी प्रेरक है. वहां कचरे को 16 कैटेगरी में बांटा जाता है और इसका नेतृत्व भी महिलाएं कर रही हैं. पणजी को तो राष्ट्रपति पुरस्कार भी मिला है.
कालच्या मन की बातच्या कार्यावळीत पणजेच्या स्वच्छतायेच्या यत्नांची तोखणाय केल्ल्या खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे उपकार मानल्यात. तशेंच कोयर वेवस्थापनांत फुडाकार घेवपी बायलांक लेगीत तांणी परबीं दिल्या. तांच्या समर्पणाक लागून पणजी शाराचे नितळसाणेच्या मळार बदल जालाच, पूण शाराक प्रतिश्ठीत स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रपती पुरस्कार मेळ्ळा. ही मान्यताय आमकां नितळ, पाचवी आनी तिगून उरपी गोंयचे दिकेन वावर चालू दवरपाची प्रेरणा दिता अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी कालच्या मन की बातच्या कार्यावळी उपरांत उक्तायली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मार्गदर्शनाखाला देशभर सुरू जाल्लो स्वच्छ भारत उपक्रम हो एक म्हत्वाचो उपक्रम अशें गोंयचे नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां. स्वच्छ सर्वेक्षणावरवीं गोंयची राजधानी पणजी शाराक पुरस्कार मेळिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात वरवीं गोंयाक परबी दिल्ल्या खातीर मंत्री विश्वजीत राणे हांणी खोस उक्तायली. ह्या फुडें लेगीत गोंयाक नितळ दवरपाची मोहीम तितल्याच नेटान चालू उरतली अशें तांणी म्हळां.
It is a vision of the Honorable Prime Minister Narendra Modi ji who has actually brought into every household the thought process of cleanliness and swachhata. I am so grateful to the vision of the Prime Minister and to the Honorable Prime Minister for bringing this type of a movement in the country. Every municipality, every ULB today is working towards the vision of the Prime Minister to see that we have a garbage free and zero waste municipalities and panchayat areas to conversion in Goa.
पणजे शाराक नितळ दवरप हे तशें व्हड आव्हानूच आशिल्ले, मात महानगरपालिकेच्या स्वच्छतायेच्या कामात शिस्त हाडून पणजेक स्वच्छ शार करपाक पणजे महानगरपालिकेक यस आयले. महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांनी केल्ली कामां लेगीत तुस्त करपा सारखी आसा अशें पणजे शार महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात हांणी ह्या वेळार सांगला.
एक्स्ट्रीमली प्राउड मुवमेंट फॉर पणजी एंड फॉर द फुल स्टेट ऑफ गोवा. फर्स्ट टाइम दॅट एनी सिटी इन गोवा हॅज वन अ प्रेसिडेंशियल अवॉर्ड. आय रिमेंबर फ्यू इयर्स अगो वी वर रँक्ड अराउंड 250. अ लॉट ऑफ पीपल डाउटिंग वेदर वी कुड गेट टू दिस पॉइंट एंड एवरीथिंग, बट आय वुड लाइक टू थैंक आवर वर्कर्स, मोस्ट इंपॉर्टेंटली ऑल्सो आवर काउंसलर्स ऑल्सो हू मेड एवरीथिंग पॉसिबल. वी हैव गॉटन टू वेयर वी आर. वी कुडंट हैव डन दैट विदाउट देयर सपोर्ट. वी आर ग्लैड that our honorable prime minister has noticed the efforts that the Panjim municipality has put in keeping our city clean, and we promise to do much better in the future also.
विद्यार्थ्यांची सुरक्षितताय आणि कल्याण सुनिश्चित करपा खातीर बेगोबेग पावलां उबरपाचे निर्देश शिक्षण मंत्रालयान सगळ्या राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक जारी केल्यात. हातूंत राष्ट्रीय सुरक्षा संहितेप्रमाण शाळा आनी भुरग्यांक संबंधीत सुविधांचे सक्तीचे सुरक्षा ऑडिट, आपत्कालीन तयारीतल्या कर्मचाऱ्यां खातीर आनी विद्यार्थ्यां खातीर प्रशिक्षण आनी समुपदेशन हांचो आस्पाव जाता. मंत्रालयान आपल्या शिफारशीत राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशांनी विद्यार्थ्यां खातीर घेवपाक जाय आशिल्ल्या जायत्या पावलांचेर भर दिला. ह्या पावलांनी प्रतिबंध धात्मक सुरक्षेचे उपाय, जागृताय आणि प्रशिक्षण, मानसिक सामाजिक कल्याण, रिपोर्टिंग तंत्र आणि भौशिक जापसालदारकी हांचो आस्पाव आसा. हवामान खात्यान 29 जुलय मेरेन मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता उक्तायला. ते प्रमाण ह्या 3 दिसां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. जाल्यार 30, 31 जुलय आणि 1 ऑगस्टाक तुरळक पावसाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. गोंयांत फुडले 5 दीस चडांत चड तापमान 30° सेल्सियस जाल्यार उणें उणें तापमान 26° सेल्सियस मेरेन उरपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केला. ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टरांत भारत आनी इंग्लंड पंगडां मदीं जाल्ल्या एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीतलो 4थो कसलोपी क्रिकेट खेळ बादाबाद दवरपाक भारताक येस आयले. काल 5व्या दिसा भारतान बेस बरो खेळ करून 4 बाद 425 धावण्यो केल्यो. भारताचो कर्णधार शुभमन गिलान शेकडो मारताना 103, KL राहुलान 90, तशेंच रविंद्र जडेजा नाबाद 107 आणि वॉशिंग्टन सुंदरान नाबाद 101 धावण्यांचे योगदान दिले. इंग्लंडच्या बेन स्टोक्सक मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित केले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.